ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
एफआरपी मध्ये खाणसारी आणि गूळ उत्पादकांचा समावेश करावा, महाराष्ट्र शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्र केन कंट्रोल बोर्डच्या मंडळावरील शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपी पेमेंट प्रक्रियेत गूळ उत्पादक आणि खाणसारी उत्पादक यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. सध्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणं अनिवार्य असल्याचं एमसीसीबीचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितलं. ते म्हणाले, सहसा साखर क्षेत्रामध्ये जर एफआरपी प्रतिटन 2,500 रुपये असेल तर कारखाने प्रथम 1,500 रुपये देतात आणि शिल्लक रक्कम उर्वरित हंगामात देतात. गूळ उत्पादक आणि खाणसारी निर्मात्यांसाठी हे लागू नाही. 2016-17 हंगामात एफआरपी न देणाऱ्या 20 कारखान्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या 20 कारखान्यांना 125 कोटी रुपये एफआरपी पेमेंटसाठी देऊनही त्या कारखान्यांनी एफआरपी दिली नाही, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, असंही इंगोले यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील साखर आयुक्तांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार अद्याप 75 कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत. या हंगामात 76 आरआरसी नोटीस डिफॉल्टरला जारी करण्यात आले आहेत.